स्क्वेअर हिट्स 93.5 रेड एफएम वर 8:55 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड टाइम हो गया है
मॉर्निंग नंबर वन पर आज का थीम
मध्ये सगळ्यात आधी हॅपी बर्थडे टू यू टू ट्विटर सोशल नेटवर्किंग साईट खऱ्या अर्थानं कमालीची प्रचंड लोक फॉलो करतात ट्विटरवर एकमेकांना आणि सेलिब्रिटीजची अकाउंट असल्यामुळे लोकांना मजा येते जाम 10 वर्षांचं झालंय ट्विटर बरोबर आज आणि संपूर्ण ट्विटरला जगभरातून कॉंग्रॅच्युलेट करण्यात येत आहे विशेष पाठवल्या जात आहेत कॉम्पिटिशन प्रचंड वाढल्याचं दिसून येत आहे ट्विटरचा सगळ्यात मोठा कॉम्पिटिटर म्हणजे फेसबुक आणि फेसबुकनंच विकत घेतलेला इंस्टाग्राम हे दोघेही जण रँकिंग मध्ये ट्विटर पेक्षा पुढे आहेत तिसऱ्या क्रमांकावर ट्विटर आहे आने वाले साल में ये कॉम्पिटिशन और ज्यादा बढ़ती रहे कारण ही कॉम्पिटिशन वाढत राहणं म्हणजे आपल्याला छान छान गोष्टींची मेजवानी मिळत राहणं दुसरीकडे टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये काल ऑस्ट्रेलियानं पहिला विजय मिळवला बांगलादेशवर 3 विकेट्सनं जिंकलेली आहे ऑस्ट्रेलिया आणि उस्मानचं पहिलं अर्धशतक पाहायला मिळालं 45 बॉल्स 58 रन्स न्यूझीलंड महिला संघ सुद्धा उपांत्य फेरीत पोहोचलेला आहे ऑस्ट्रेलियावर त्यांनी 6 गड्यांनी दिमाखदार विजय मिळवलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन एक महिला आहे तिनं फार भयंकर गोष्ट साबित केली 18 महिन्यांमध्ये 13 मुलं म्हणजे नीट जर आपण विचार केला कॅल्क्युलेशन्स केले तर आपल्याला चांगलं माहिती आहे 9 महिने लागतात गर्भधारणेसाठी पण फक्त गव्हर्नमेंटकडून पैसे मिळवण्यासाठी म्हणून या लंडनच्या महिलेनं 18 महिन्यात 3 मुलं झाल्याचं दाखवून दिलं आणि 9.58 लाख रुपयांचा प्रशासनाला गंडा घातलेला आहे अवघड प्रकार अवघड रेबेका जॉन्स असं तिचं नाव आहे मॉर्निंग नंबर 1 मध्ये थोड्याच वेळात 4 ट्रॅक्स प्ले करतोय थोड्याच वेळात एका महत्वपूर्ण विषयाबद्दल बोलायचं आहे जसं शोच्या सुरुवातीला सांगितलं होतं आजचा दिवस प्रचंड महत्वाचा आहे क्या है खास आज के दिन मैं आपको बताएंगे जस्ट स्टे ट्यून्ड सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो